श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 46वा श्लोक आपण आज पाहणार आहोत. मनाजे घडी राघवे वीण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. रघुनायका वीण तो क्षीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे. आत्तापर्यंत आपण 45 श्लोक बघितले. त्याच्यात प्रत्येक ठिकाणी त्यांनी असं सांगत आले की राघवाशिवाय जे काही जीवन आपण जगतो ते व्यर्थ आहे. या देखील श्लोकात त्यांनी दोन ठिकाणी म्हटलं आहे, राघवे वीण आणि रघुनायका वीण असं म्हटलं आहे. पण हा राघव याचा अर्थ थोडा व्यापक अर्थाने घ्यायचा आहे. राघव याचा अर्थ केवळ प्रभू रामचंद्र एवढाच अर्थ न घेता दोन गोष्टी आपल्याकडे आहेत, एक संसार आहे आणि एक परमार्थ आहे. तर बहुतेक सगळी मंडळी ही संसाराशीच फक्त निगडीत असतात, त्यांना परमार्थाचा परिचय नसतो, स्पर्श नसतो. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्ते आणि यततामापी सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वता असं भगवद्गीतेत भगवंतांनी म्हटलेलं आहे. म्हणजे मुळातच आधी हजारो माणसात किंवा असंही म्हटलं आहे, लक्षामध्ये कोणी एक पाहे आत्मानात्मविवेक असंही संतांनी म्हटलं आहे. आणि रिगता ती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला पावे. म्हणजे हजारो नाही, लक्ष नाही, कोट्यवधी माणसात कुणीतरीच एखादा पोचतो. म्हणजे त्याच्या आधी काही मंडळी परमार्थाचा मार्गाला लागतात, परमार्थ साधना करायला लागतात. पण पुष्कळांना परमार्थ काय आहे हे वयाची 50, 60, 70 उलटली तरी माहितीच नसतं. त्यांना वाटतं जास्तीत जास्त काय करायचं, संसार चांगला केला म्हणजे झालं. समर्थांनी सांगितलं आहे, संसार प्रपंच करावा नेट का, पण आधी करायचा तो, पण किती वर्ष असं नाही, प्रपंचाच्या जोडीनंच परमार्थ व्हायला पाहिजे. म्हणून इथं रघुनायका विणं किंवा इथं जे राघवे विणं असा शब्द जो वापरला आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचा की परमार्थ न करता जो केवळ संसार करतो त्याला काय होतं आहे, जे घडी राघवे वीण गेली, जो क्षण परमार्थाच्या साधनेशिवाय, ध्यान नाही, नाम नाही, अद्वैत ग्रंथांचं वाचन नाही, चिंतन नाही, मनन नाही, तदनुसार आचरण नाही, काहीच नाही, अशी जी एक एक घडी जाईल, एक एक क्षण जाईल, ते जनी आपुली ते तुवा हानी केली. अरे तू समजून घे, जो एक एक क्षण असा जाईल ते तुझ्या जीवनातला व्यर्थ गेला, तू आपला नाश करून घेतलास त्या बाबतीत. कारण जीवन किती आहे काही सांगता येत नाही आहे. प्रत्येकजण 60 वर्ष जगेल का 80 वर्ष जगेल आपण काही सांगू शकत नाही. तेव्हा ज्या क्षण आपला समोरचा आहे त्याचा उपयोग कसा करायचा आहे हे नीट समजून घेऊन केला पाहिजे. म्हणून समर्थांचे शब्द पुन्हा पुन्हा विवेक, विचार, वैराग्य हे शब्द पुन्हा पुन्हा आलेले आहेत. त्याचं कारण हेच आहे की संसार जरूर करावा, प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा. परमार्थ वाढवायचा आहे, संसार वाढवायचा नाही. उपाधीशी विस्तारावे परंतु उपाधी तर न संपडावे. संसाराची उपाधी येणार आहे, जन्माला आला की माणसाला संसार लागला, प्रपंच लागला, तो मरेपर्यंत होणार आहे. कारण देहाला प्रपंच लागलेला आहे, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत या सगळ्या गोष्टी कराव्या लागणारच आहेत. परंतु त्या करत असताना अधिष्ठान परमार्थाचं पाहिजे. परमार्थाचं अधिष्ठान ठेवा, क्षणाक्षणाला भगवंताचं स्मरण ठेवा. तोच सगळं करतो आहे, तोच करता आहे असा भाव ठेवा. आणि आपली जी कार्य आहेत, समोर आपले जे काही कर्तव्य आहे ते सगळं उत्तम तऱ्हेनं पार पाडा. आणि ते देहाने पार पाडायचं आहे, पण मी देह नाही ह्या बोधावर राहायचं आहे. म्हणून ते म्हणत आहेत, जनी आपुली ते तुवा हानी केली. असं काहीच न करता जर नुसता तू संसार करत असेल तर तुझी मात्र जीवन व्यर्थ गेलं असं समज. कारण रघुनायका वीण तो क्षीण आहे. रघुनायकाचं स्मरण न करता जे जे काही आपण करतो तो व्यर्थ कष्ट झालेले आहेत. देहाला खूप क्षीण होतो आहे, व्यर्थ होत आहे. साधं बघा आपण, जर आपल्याला गुरु भेटले आणि साधनेचा मार्ग कळला आणि त्यांनी जर सांगितलं जे काम आपण करतो आहोत तेच कार्य आपल्याला करायचं आहे. गृहिणी असेल स्वयंपाक पाणी करायचं आहे, घरची व्यवस्था करायची करा. पण ती करताना देखील भगवंताचं काम आपण करतो आहे असा जर बोध ठेवून केला तर त्याचे श्रम वाटत नाहीत. राम करता ऐसे मनसी तेणे पावसी यश कीर्ती प्रताप. आणि मी करता म्हणलास की दुःख आलं. म्हणजे तेच काम त्याच परिस्थितीत करायचं आहे, फक्त बोध बदलायचा आहे, दृष्टी बदलायची. तशी जर बदलली तर रघुनायकाला घेऊनच आपण प्रत्येक कर्म करत असतो. म्हणून इथं त्याने म्हटलं आहे रघुनायका वीण तो क्षीण आहे, तेव्हा रघुनायकाला घेऊन करा. म्हणून शेवटच्या चरणात ते म्हणत आहेत जनी दक्ष तो, या बाबतीत जो कोणी दक्ष आहे सावध आहे तो काय करतो लक्ष लावून आहे, तो भगवंताकडे लक्ष ठेवतो आणि आपले सर्व कर्म करतो. कर्म टाकायचंच नाही आहे, कर्म करायचंच आहे. पण ते करत असताना त्या कर्माच्या आधी अंतीमध्ये भगवत स्मरण आहे, त्याचं काम आहे ते मी करतो आहे अशा भावाने होत आहे. आणि त्यामुळे दक्षतेनं ही सगळी कर्म करायची आहेत, फक्त रघुनायका वीण नाही असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणून हा श्लोक महत्त्वाचा त्या दृष्टीनं आहे की मना जे घडी राघवे वीण गेली जनी आपुली. दुसऱ्याची हानी नाही, तुझीच हानी तू करून घेतलीस. जनी आपुली ते तुवा हानी केली, रघुनायका वीण तो क्षीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावूनी पाहे. जय जय रघुवीर समर्थ.